श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। चांगदेव पासष्टीच्या 57 ओव्या घेऊन झाल्यात। 57 ओवी तैसी केलिया गोठी तया उघडीजे दृष्टी आपण या आपण भेटी आपणा माझी। तुला जे पत्र मी लिहिलं हा जो मजकूर कळवला त्या मजकुराच्या माध्यमातून ज्या ओव्या तुला मी सांगितल्यात त्या ओव्याच्या माध्यमातून आपण ज्या गोष्टी केल्यात त्या गोष्टीने तू आपली दृष्टी उघड। त्या गोष्टी व्यवस्थितपणे अंतकरणात उतरवून घे आणि आपणच आपली आपल्यामध्ये भेट करून घे म्हणजे झाले। आज चांगदेव पासष्टीची 58 ओवी त्याचं निरूपण आणि त्याच्यावरील विश्लेषण आपण घेणार आहोत। सुरू करूया चांगदेव पासष्टीची 58 ओवी। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। जालिया प्रळई ये कारणव अपार पाणियाची धाव गिळी आपुला उगव तैसे करी। प्रळई एकारणव प्रळयकाळच्या महासमुद्रामध्ये सर्व जलमय होऊन जात असते आणि तो प्रलयकाळचा महासमुद्र जलमय झाला म्हणजे सर्व प्रवाहांच्या उगमाला आणि प्रवाहांना ते पाणी नाहीसे करते त्याप्रमाणे तू कर। माऊली ज्ञानेश्वर महाराज दृष्टांताच्या सहाय्याने चांगदेवांना उपदेश करीत आहेत। डोंगरावरून वाहत आलेल्या नद्या नाले जलप्रवाह झरे तलाव सरोवरे ही पाण्याची विविध रूपे आहेत, वेगवेगळ्या वॉटर बॉडीज आहेत। या सर्व जलाशयांचा आश्रय आणि निर्माता एक समुद्रच असतो कारण समुद्रातून बाष्पीभवन होऊन पाणी वर जातं, ढग तयार होतात, ते ढग जमिनीवर बरसतात आणि निरनिराळे जलसंसाधन वॉटर रिसोर्सेस तयार होतात। मेघांनी आणलेले पाणी समुद्रच देत असतो, त्याच पाण्याची विविध रूपे ही जलाशय आहेत। त्यांची नाम रूपे आकार वर्ण भिन्न भिन्न असतात पण आहे सर्व पाणीच। प्रलय काळ झाला की त्या प्रलय काळामध्ये या सर्व विविध जलाशयांचा एकारणवात म्हणजे एकाच महासमुद्रामध्ये विलय होतो। एकारणव म्हणजे जेव्हा सर्व समुद्र सगळे महासागर उचंबळतात आणि सर्व मिळून एकच होतात तर एका समुद्रामध्ये विलय होतो। मग त्या महासमुद्रामध्ये कोणत्या नदीचा कुठून उगम झाला, कोणती नदी कोणत्या दिशेने वाहत होती, कोणती नदी कोणत्या ठिकाणी समुद्राला मिळाली, या सर्व गोष्टी शून्य होतात। सर्व जलाशयांची नाम रूपे आकार या महाप्रळयाच्या पाण्यामध्ये नाहीसे होतात। मग एकच एक समुद्र तयार होतो, जालिया प्रळई एकारणव अपार पाणियाची धाव गिळी आपुला उगव तैसे करी। म्हणजे काहीच शिल्लक नाही राहिला पाहिजे, मी कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा मी श्रीमंत की गरीब मी कुठलं काम करणारा या सर्व गोष्टी याचा थांग पत्ता लागायला नको। माऊली इथे एकारणव म्हणजे तो एक समुद्र महाप्रलयाच्या वेळीचा, आता महाप्रलय हे पण शास्त्रांमध्ये लिहिलेली गोष्ट आहे. फक्त हिंदू मायथोलॉजीच्या पुस्तकातच नव्हे, म्हणजे हिंदू ग्रंथातच नव्हे, तर इतर धर्मांच्या ग्रंथांमध्ये सुद्धा या महाप्रळयाची या महाप्रळयाचा रेफरन्स आहे. आता हे कितपत खरं असेल, लॉजिकल असेल, याच्यावर विचार करण्याचा फारसा आपला हेतू नाही. पण या उलट ज्यावेळी या पृथ्वीची रचना झाली, आता सायंटिफिकली हे प्रूव झालेलं आहे म्हणून सांगतो, वैज्ञानिक दृष्टिकोनातून बिग बँग थिअरीनंतर कसा इथे पृथ्वी कशी निर्माण झाली, त्यात जीव कसा आला, जीवन कसे आले, या सर्व गोष्टी. पण सुरुवातीचं जेव्हा पृथ्वी इथे आली, पृथ्वी जेव्हा अस्तित्वात आली, त्यावेळी असं म्हणतात की जवळजवळ 5000 वर्षेपर्यंत सलग पाऊस पडत होता. आणि तो कसा, आताही अमेझॉन वगैरेच्या जंगलामध्ये, त्या जंगलामध्ये जसा सतत पाऊस पडतो रेन फॉरेस्टमध्ये, तसा पाऊस सतत या पृथ्वीवर पडत होता. आणि त्या सतत धार पावसामुळे ही वाष्पीभवन आणि परत पाणी येणे, परत जाणे, परत येणे, हे कम्प्लीट वॉटर सायकल तयार झाली. सगळे वॉटर पाथवेज आणि वॉटर सायकल्स त्या कंटिन्युअस पावसामुळे तयार झाली. त्यापासून निरनिराळे कॉन्टिनेंट्स, खंड निर्माण झालेत. आणि मग या पृथ्वीवरचं जीवन त्या सायकलप्रमाणे स्वतःला ॲडजस्ट करू लागलं, ॲक्लिमेटाईज झालं. तर म्हणून आता महाप्रळयाच्या वेळी परत तसं होईल की नाही, हे तार्किक बुद्धीने विचार केला तर आपल्या आकलनाच्या पलीकडची गोष्ट आहे. पण या महाप्रलयाचा रेफरन्स जवळजवळ सर्वच उपासना पद्धतीच्या मायथोलॉजीमध्ये दिलेला आहे. तर जालिया प्रळयी एकार्णव अपार पाण्याची धाव. पण आपल्याला यातून घेण्यासारखं हे फार महत्त्वाची गोष्ट घेण्यासारखी ही आहे की जसं जितके काही वॉटर बॉडीजचे फॉर्म्स आहेत, जितके काही वॉटर रिसोर्सेस आहेत, फ्रेश वॉटर, ब्रॅकिश वॉटर, आईसच्या फॉर्ममध्ये वॉटर असेल, पाणी असेल, काही हिम जलाशय असतील, काही जलाशय असतील, कुठे हिमपात होत असेल की कुठे वर्षा होत असेल, पण एकंदरीत ते त्या समुद्राच्या पाण्यातूनच वाहत गेलेलं आहे. वाष्पीभवनापासून वॉटर सोर्स जो आहे ते समुद्राचं पाणी आहे. काही पाणी क्लाउड्समध्ये आहे, ढगांमध्ये आहे, काही पाणी बर्फाच्या रूपाने जमलेलं आहे, थिजलेलं आहे, आणि सूर्यप्रकाश मिळताबरोबर ते पाझरायला सुरुवात होते. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी लेह लद्दाख या क्षेत्रामध्ये व्हिजिट केलेली असेल. तिथे गेल्यानंतर त्या नुब्रा व्हॅलीतून परत आणखीन लेहकडे येताना आपण अनेक त्या मोठ्या मोठ्या डोंगरातून येतो, ते बर्फाने झाकलेले असतात. आपल्या नजरेसमोर जसं जसं ऊन पडतं तसं तसं ते एक एक थेंब पिघळताना दिसतं. आणि ते सगळं पाणी नदी नाल्या लोटाच्या माध्यमातून परत आणखीन मोठ्या नदीच्या प्रवाहाच्या रूपाने वाहू लागतं. आणि तेच रात्र झाली की हे सगळे प्रवाह थांबतात. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सुंदर ओवी असते, त्याचा अर्थ असा होतो की रात्र होताबरोबर हिमवंताची सरोवरे घट्ट होतात, आणि दिवस निघाला, सूर्याची बिंब पडली की ते हिमवंताची सरोवरे पाझरू लागतात. तर तेच समुद्राचं पाणी मग निरनिराळ्या नावानी वॉटर रिसोर्सेसच्या माध्यमातून उपलब्ध होते. कुणाला तलाव म्हणतात, कुणाला सरोवर म्हणतात, कुणाला एक विहीर म्हणतात, कुणाला झरा म्हणतात, कुणाला जलप्रपात म्हणतात, कुणाला नदी म्हणतात, कुणाला नाला म्हणतात, कुणाला ओढा म्हणतात. नावं निरनिराळी आहे पण मूळ पाणी समुद्राचंच आहे. इथे जाती, धर्म, संप्रदाय, वर्ण निरनिराळे जरी असले तरी मूळ रूपाने तो आत्माच परमात्म्याच्या रूपाने सर्वाच्या अंतर्यामी भरलेला आहे. हा इथून घेण्याचा बोध आहे. आपल्याला यातून शिकण्यासारखी गोष्ट तीही आहे. समुद्रात मिळणे या सर्व क्रिया थांबतात मग, कारण मूळ आत्माच आत्मा एक आहे. गिळी आपुला उगवत तैसे करी. हे चांगदेवा, तुझा उगम कुठे आहे 1400 वर्षापूर्वीचा? तो तू गिळून टाक, तो विसरून जा. त्याच्याबद्दल अजिबात विचार करायची गरज नाही आहे. जालिया प्रळी एक कारणव अपार पाणीयाची धाव. पाणी इतकं उत्तुंग वाहणार की सगळं काही त्यात बुडून जाईल आणि एकच एक पाणी आणि फक्त पाणीच होऊन राहील. म्हणजे आत्मा आणि फक्त आत्माच, सर्वत्र तो आत्माच होऊन जाईल, एकार्णव होईल. या आत्म्यांचा, सर्व आत्म्यांचा महासमुदाय, महासमुद्र तो एकार्णव होईल. मग एकच एक समुद्र तयार होतो. तसं द्वैत, द्वैत सापेक्ष अद्वैत आणि मग अद्वैतही नाही, सर्व काही सारखं. प्रलय काळामधील हा एकार्णव म्हणजे हा परब्रह्म होय. सर्व विश्वाच्या प्रारंभी तेच असते आणि त्यातून हा विश्वाचा अफाट पसारा निर्माण होतो. अनेक प्राणी, पशु, पक्षी, जीव, जंतू, वनस्पती या सर्वांची उत्पत्ती होते. ती टाकसाळ, जरायुज, अंडज, स्वेदज, उद्भिज्ज चार प्रकारचे प्राणी निर्माण होतात. ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे ते, आणि ते मॉडर्न सायन्सला पण पटण्यासारखी गोष्ट आहे. मॉडर्न टॅक्सॉनॉमीमध्ये, क्लासिफिकेशन्स, टॅक्सॉनॉमिकल क्लासिफिकेशन्समध्ये या सर्व गोष्टी व्यवस्थित जुळतात आणि बसतात. उत्पन्न झालेल्या या अनेक योनी काही काळ दिसतात आणि नंतर पुन्हा त्याच परब्रह्माच्या ठिकाणी विलय पावतात. उपजे ते नाशे आणि ते मायावशे दिसे. ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये ही ओवी आहे. जे उपजे ते नाशे आणि ते मायावशे दिसे. उत्पत्ती, स्थिती आणि लय हा क्रम विश्वाच्या आरंभापासून अखंड सुरूच आहे. चांगदेवांना हे कळत नव्हतं असं नाही. चांगदेवांना या सर्व गोष्टीचं ज्ञान होतं आणि ज्ञान आहे. तथापि सर्व खलु इदं ब्रह्म या महावाक्याचा अनुभव कदाचित त्यांना नसेल. म्हणून ज्ञानेश्वर महाराज परत परत त्यांना तीच गोष्ट समजावून सांगतात की जे काही आहे, सर्वत्र जे आहे, ते एक ब्रह्मच सर्वत्र भरलेलं आहे. ज्ञेय, ज्ञेय ब्रह्म. आकाशाला पालवात गाळून जे गळत नाही ते ब्रह्म, जे सदा सम, सतत एक्झिस्ट करत असते ते ब्रह्म, किंवा जिद्दू कृष्णमूर्तींच्या शब्दामध्ये एक्झिस्टन्स ज्याला म्हणतात ते ब्रह्म. माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना सांगतात, जालिया प्रळयी एकार्णव अपार पाणीयाची धाव, गिळी आपुला उगव तैसे करी. चांगदेवा, तुझा उगम काय आहे, तुझी सुरुवात कशी आहे हे सुद्धा तुला कळलं नाही पाहिजे. कदाचित 1400 वर्षाची तुझी मेमोरी असेल, पण त्या मेमोरीचा काही उपयोगच नाही आहे. सिद्धी प्राप्त करून त्या सिद्धीच्या आधारे 1400 वर्षाची स्मृती तू एकत्र केलीस आणि त्या स्मृती एकत्र केल्यामुळे किती संस्कार जोडले असतील ते तुझं तुलाही माहीत नाही. जे संस्कार त्यागायचे आहे ते संस्कार जोडत गेलास आणि या शरीर रूपाने जे जे घडतं त्याचे गुणदोष लागतातच लागतात, कारण ती हातवटी निराळी आहे. कर्म करण्याची हातवटी जोपर्यंत कळत नाही, समर्थ सद्गुरू असल्याशिवाय ते काही साधत नाही, ती हातवटी माहीत नसल्यामुळे माहीत नाही किती जन्मांची आणखीन नवीन परंपरा निर्माण करून आपण ठेवतो. ते जन्मोजन्मीचे प्रारब्ध कर्म एक एक करून त्यागायचे आहेत. ते बंधनं कट झालेच पाहिजेत. पण ते करायचं असेल तर तो उगम विसायला लागेल. गिळी आपुला उगव तैसे करी. वास्तविक सर्व जीवांची उत्पत्ती स्थिती आणि लय या ब्रह्मसागरामध्येच होत आहे. मी कुठून आलो, कशासाठी आलो, कोठे जायचे आहे हे मनुष्य योनीखेरीज इतरांना कळत नाही. मनुष्यामध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये हाच फरक आहे. म्हणून सांख्ययोगाने सांख्ययोगाच्या साधनेत जाणारे लोक इलिमिनेशनचा मार्ग धरतात. इलिमिनेशनचा रमण महर्षी, जिद्दू कृष्णमूर्ती, मी कोण आहे, मी हा आहे नाही, मी तो आहे नाही, हे जे रिजेक्शन आहे, हे जे इलिमिनेशन आहे, एक एक इलिमिनेट करत 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 जेव्हा आपण वास्तव्याकडे वळतो तेव्हा आपण आत्मदर्शनाच्या मार्गाने लागतो. आणि म्हणून म्हणतात की मी कोण आहे, मी कुठून आलो, मी कशासाठी आलो, मला कुठे जायचे आहे, हे सर्वांना कळतं. पण हे कळतं सर्वात शेवटल्या क्षणी, ज्यावेळी या शरीरातून प्राण निघणार असतात त्यावेळी हे कळतं की मी कोण आहे, मी कशासाठी जन्म घेतला होता, माझं काय, माझा पुढचा रस्ता कसा. पण या संसारात असताना मनुष्य सगळं विसरून जातो. आणि खरं तर मनुष्याशिवाय हे कोणाला माहीतही नाही आहे. मनुष्य योनीखेरीज इतरांना हे कळतसुद्धा नाही. त्यांचे फक्त येणे, काही काळ जगणे, निघून जाणे एवढेच चाललेले असते. फक्त माणसाला ही एक सोय आहे की त्याला या मानव देहामध्ये आध्यात्मिक प्रगती आणि अध्यात्माचा उत्कर्ष करून घेता येतो. इतर कोणत्याच योनीमध्ये अंडज, उद्भिज्ज, स्वेदज या कोणत्याच योनीमध्ये हे शक्य नाही. जरायूज म्हणजे आईच्या पोटातून जन्म घेणारे जे आहेत त्यांच्यापैकीही मानव मनुष्य एक असा आहे की त्याला हे सगळं कळतं. आणि ज्यांना कळत नाही जायनीच्या ते त्यांचे फक्त येणे जाणे, काही काळ जगणे आणि मरून जाणे इतके चाललेले असते. तसे माणसाचे नाही. मानव बुद्धिमान आहे. देवाने त्याला बुद्धी आणि समज दिलेली आहे. समज म्हणजे प्रज्ञा. बरं काय, वाईट काय याच्यामध्ये भेद करणे ही प्रज्ञा. खरं काय, खोटं काय याच्यात भेद करणे हा विवेक. पण बरं काय आणि वाईट काय याच्यामध्ये भेद करणे ही प्रज्ञा. ही फक्त मनुष्याला आहे. आणि लहान लेकरू असताना जसं जसं ते मोठं होतं तसं विवेक आणि प्रज्ञा दोन्ही एकत्र वाढत जातात. आणि हळूहळू बरे आणि वाईट यातला भेद कळू लागतो. याला समज म्हणतात. समज साधारण भाषेत ज्ञान आहे तसे अज्ञानही आहे. किंवा अज्ञान आहे म्हणूनच ज्ञान आहे. नाहीतर खऱ्या अर्थाने ज्ञानाची गरज नाही. मी देह आहे हे अज्ञान इतकं जास्त वाढलं असते की ते अज्ञान हळूहळू हळूहळू कट करत जायचं असते, कमी कमी करत जायचं असते, जेणेकरून उरलेला भाव जो असतो मी आत्मा आहे हाच शिल्लक राहील. तर ज्ञान आहे तसे अज्ञानही आहे. ज्ञान आणि अज्ञान यांना टाकून मनुष्य विज्ञानाकडे जाऊ शकतो, विशिष्ट ज्ञानाकडे जाऊ शकतो. विज्ञान किंवा विशेष ज्ञान किंवा अनुभवयुक्त ज्ञान हे फक्त माणसाला प्राप्त करता येते. बाकीच्यांना ते प्राप्तच करता येत नाही. याच्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता असते. सद्गुरू जर नसेल तर मग मात्र काही उपयोग नाही. अज्ञानात आणि ज्ञानात सुद्धा भेद करता येत नाही. सद्गुरू एक असं चैतन्य असते की त्याच्या संपर्कात येता बरोबर आणि त्यांनी शक्तिपात करायचीच गरज नाही आहे. बरं का, शक्तिपात केलाच पाहिजे असं नाही. प्रत्येक निर्णया ह्या मार्ग आहेत. त्या निरनिराळ्या मार्गामध्ये दीक्षेचे निरनिराळे प्रकार आहेत. डोक्यावर हात ठेवला पाहिजे हेच आवश्यक नाही. डोक्यावर हात ठेवणे आवश्यक असता तर मग एकलव्य इतका उत्तम धनुर्धर होऊ शकला नसता. तर मनाची दृढ समज झाली असेल आणि एखाद्या सद्गुरूंच्या चरणावर समर्पित झाले असाल तर त्या सद्गुरूचं ज्ञान आपोआप ट्रान्समिट होऊन तुमच्यामध्ये येते. ते चैतन्य आहे आणि हळूहळू हळूहळू हा आत्मभाव दृढ होऊ लागतो आणि शरीरभाव कमी कमी होत जातो. या ओळीवरचं उरलेलं विश्लेषण उद्या घेऊया. आता परत अजून एकदा त्या ओळीचा उच्चार करूया. जालिया प्रळयी ये कारणव अपार पाण्याची धाव गिळी आपुला उगव तैसे करी. प्रलय काळाच्या महासमुद्रामध्ये सर्व जलमय जेव्हा होते तरी त्या सर्व प्रवाहाच्या उगमाला आणि प्रवाहांना ते पाणी पूर्णपणे नाहीसे करून टाकते आणि सर्व पाणीच पाणी एकत्र येते. चांगदेवा त्याप्रमाणे तू कर. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.